यिर्मया अध्याय 42. नंतर तेव्हा सर्व सैन्य अधिकारी आणि कोहराचा मुलगा योहानान, होशियाचा मुलगा यजन्या आणि लहानपणापासून मोठ्यापर्यंत सर्व लोक यिर्मया संदेशाकडे पोहोचली. ती त्यास म्हणाली, आमची विनंती तुझ्या समोर येऊ, जे आम्ही संख्येने थोडे लोक उरले आहोत ते तू पाहत आहेस, त्या आम्हासाठी तुझा देव परमेश्वराकडे प्रार्थना कर. आम्ही कोठे जावे व काय करावे याने आम्हास सांगावे, म्हणून तुझा देव परमेश्वर याला विचार. मग यिर्मया संदेष्टा त्यांना म्हणाला, मी तुमचे ऐकले आहे, पहा मी तुमच्या विनंतीप्रमाणे तुमचा देव परमेश्वराकडे प्रार्थना करीन, जे काही परमेश्वर उत्तर देईन मी तुम्हाला सांगीन, मी तुमच्यापासून काहीही लपविणार नाही. मग ते यिर्मयाला म्हणाले, जर परमेश्वर देव तुझ्याकडून जसे सांगतो तसे आम्ही वागलो नाही तर परमेश्वर तुझा देव आमच्याविरुद्ध खरा व प्रामाणिक साक्षीदार हो. ते चांगले असो किंवा जर ते वाईट असेल तरी आम्ही परमेश्वर आमचा देव ज्याच्याकडे आम्ही तुला पाठवत आहे त्याची वाणी आम्ही ऐकू, अशासाठी की जेव्हा आम्ही परमेश्वर आमचा देव याची वाणी ऐकतो तेव्हा आमच्या बरोबर चांगले व्हावे. मग 10 दिवसानंतर असे झाले की यिर्मयाकडे परमेश्वराचे वचन आले, म्हणून यिर्मयाने कोहराचा मुलगा योहानान, त्यांच्याबरोबर असलेले सर्व सैन्याधिकारी व लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व लोकांस बोलावले आणि तो त्यांना म्हणाला, परमेश्वर इस्रायलचा देव ज्याच्याजवळ तुम्ही मला त्याच्यासमोर तुमची विनंती ठेवायला पाठवले, परमेश्वर असे म्हणतो, जर तुम्ही परत गेला नाही आणि या देशात राहिला तर मी तुम्हास बांधीन आणि तुम्हास खाली पाडणार नाही, मी तुम्हास लावीन उपटून टाकणार नाही, कारण जे अरिष्ट मी तुमच्यावर आणले त्यामुळे मला वाईट वाटते. ज्या बाबेलच्या राजाला तुम्ही भीत आहात त्यास भिवू नका, हे परमेश्वराचे निवेदन आहे, कारण तुमचे रक्षण करण्यास आणि त्याच्या हातातून तुमची सुटका करण्यास मी तुमच्या बरोबर आहे, कारण मी तुमच्यावर दया करीन आणि तुमच्याशी दयाळूपणाने वागेल आणि मी तुम्हास तुमच्या देशात परत आणीन. पण कदाचित तुम्ही म्हणाल, आम्ही या देशात राहणार नाही. जर परमेश्वर तुमचा देव याची वाणी तुम्ही ऐकणार नाही, तुम्ही कदाचित म्हणाल, नाही आम्ही मिसर देशामध्ये जाऊन राहू, तेथे आम्हास कोणते युद्ध दिसणार नाही, तेथे आम्ही रणशिंगाचा आवाज ऐकणार नाही आणि तेथे आम्ही अन्नासाठी भुकेले होणार नाही, आम्ही तेथे राहू. तर आता यहुदातील वाचलेल्यांनो, परमेश्वराचे वचन ऐका. सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव असे म्हणतो, जर तुम्ही खरोखर मिसर देशामध्ये जाऊन आणि तेथे राहण्याचे निश्चय करता तर ज्या तलवारीची तुम्हास भीती वाटते ती मिसर देशात तुम्हास गाठेल, ज्या दुष्काळाची तुम्ही काळजी करता तो मिस्रात तुमचा पाठलाग करील आणि तुम्ही तेथे मराल. म्हणून असे घडेल की जी सर्व माणसे मिसरमध्ये जाऊन राहण्याचे निश्चय करतील ते तेथे तलवार, दुष्काळ किंवा मरणे मरतील, तेथे त्यांच्यातील एकही जण वाचणार नाही. मी त्यांच्यावर आणलेल्या संकटातून एकही जण वाचणार नाही, कारण सेनाधीश परमेश्वर इस्रायलचा देव असे म्हणतो, तसा माझा क्रोध व माझा संताप यरुश्लेमवरचा माझा राग व्यक्त करून दाखविला, यरुश्लेममध्ये राहणाऱ्यावर ओतला आहे, तसा माझा क्रोध जर तुम्ही मिसरमध्ये जाल तेव्हा तुम्हाला ओतला जाईल. तुम्ही शापाची वस्तू व्हाल व भयचकित शाप बोलण्याचा विषय आणि काहीतरी निंदनीय व्हाल आणि हे ठिकाण तुम्ही पुन्हा कधी पाहणार नाही. यहुदातील वाचलेल्यांनो, परमेश्वर तुम्हाविषयी बोलला आहे, तुम्ही मिस्रात जाऊ नका. तुम्ही खरोखर जाणून घ्या की आज मी तुमच्याविरुद्ध साक्ष दिली आहे, कारण परमेश्वर आमचा देव याच्याजवळ आम्हासाठी प्रार्थना करा आणि जे काही परमेश्वर आमचा देव सांगेल ते आम्ही करू, असे बोलून परमेश्वर तुमचा देव याच्याकडे मला पाठवले तेव्हा तुम्ही आपल्या जीवाविरुद्ध कपटाने वागला, कारण आज मी तुम्हास ते सांगितले आहे. पण त्याने जे काही माझ्याकडून सांगण्यासाठी पाठवले किंवा त्या कशातही तुम्ही तुमचा परमेश्वर देवाची वाणी ऐकली नाही, म्हणून आता तुम्ही खरोखर जाणा की ज्या स्थानात तुम्ही जाऊन राहू इच्छितात त्यामध्ये तुम्ही तलवार, दुष्काळ आणि मरणे मराल.